आकाशवाणी मुंबई। राजश्री आकाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सीएए म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा। हा नागरिकत्वाचे अधिकार देणारा असून कोणाचेही अधिकार काढून घेण्यासाठी केलेला नाही असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन। एक देश एक निवडणूक समितीचा अहवाल राष्ट्रपतींना सादर। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं संस्थापक शरद पवार यांचं छायाचित्र वापरू नये असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी चुरस, विदर्भाला हातात 3 गडी असताना 183 धावांची गरज। सीएए म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा। हा नागरिकत्वाचे अधिकार देणारा असून कोणाचेही अधिकार काढून घेण्यासाठी केलेला नाही असं गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे। एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना त्यांनी सांगितलं की या कायद्यामुळे अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातून आलेल्या स्थलांतरित हिंदू, बौद्ध, जैन, शीख, ख्रिस्ती आणि पारसी शरणार्थींना भारताचं नागरिकत्व मिळेल। या स्थलांतरित नागरिकांचा समावेश भारतीय नागरिकांमध्ये करून घेतला जाणार असून ते निवडणूक लढवून लोकप्रतिनिधीही होऊ शकतील। एनआरसी म्हणजे नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी आणि सीएएचा काहीही संबंध नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। अल्पसंख्याकांनी या कायद्यामुळे घाबरून जाण्याचं काहीच कारण नसून या कायद्यात कोणाचंही नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद नाही। भारतात 15 ऑगस्ट 1947 ते 31 डिसेंबर 2014 या काळात आलेल्या कोणत्याही नागरिकाचं स्वागत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीनं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अहवाल सादर केला। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। समितीनं सादर केलेला अहवाल 18,626 पानांचा आहे। या अहवालात सर्व संबंधित पक्ष आणि तज्ञांशी झालेल्या विस्तृत चर्चा आणि 191 दिवसांच्या संशोधनाच्या निष्कर्षांचा समावेश असल्याची माहिती कायदा आणि न्याय मंत्रालयानं दिली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांना संबोधित करणार आहेत। यावेळी ते दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्यातल्या 2 अतिरिक्त कॉरिडॉरची पायाभरणीही करणार आहेत। प्रधानमंत्री स्वनिधी योजना कोरोना काळात 1 जून 2020 मध्ये सुरू झाली होती। संरक्षण मंत्रालयानं हलक्या वजनाच्या 34 प्रगत हेलिकॉप्टर्सची खरेदी करण्यासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडबरोबर 8,073 कोटी रुपयांचे 2 करार केले आहेत। यापैकी 25 हेलिकॉप्टर्स भारतीय लष्करासाठी तर 9 हेलिकॉप्टर्स भारतीय तटरक्षक दलासाठी असल्याचं संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय। भारतीय बनावटीच्या म्हणजेच देशांतर्गत डिझाईन, विकास आणि उत्पादनाची खरेदी या धोरणाअंतर्गत हा करार झाल्याचं यात म्हटलंय। भारतीय लष्करासाठी खरेदी केलेली हेलिकॉप्टर्स शोध बचाव कार्य, सैन्याची वाहतूक, लष्करी साहित्याची वाहतूक आणि अपघातग्रस्तांना मदत करण्याच्या दृष्टीनं बनवण्यात आली आहेत। तर तटरक्षक दलासाठी खरेदी केलेली हेलिकॉप्टर्स सागरी देखरेख, शोध बचाव कार्य, मालवाहतूक आणि कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्याच्या दृष्टीनं बनवण्यात आल्याचं यात म्हटलंय। या प्रकल्पामुळे संरक्षण क्षेत्रातल्या रोजगार निर्मितीला चालना मिळेल असं या निवेदनात म्हटलंय। महामार्गांवर टोल भरण्याकरता पेटीएम फास्टॅग वापरणाऱ्यांनी दुसऱ्या बँकेचा फास्टॅग वापरावा अशी सूचना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं दिली आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेनं पेटीएमवर निर्बंध घातले असल्यामुळे पेटीएमच्या फास्टॅगमध्ये उद्यापासून रक्कम भरता येणार नाही, त्यामुळे इतर फास्टॅगची व्यवस्था केली नाही तर टोलची दुप्पट रक्कम भरावी लागेल किंवा दंड भरावा लागेल। मात्र पेटीएमच्या फास्टॅगमध्ये शिल्लक रक्कम संपेपर्यंत ते वापरता येईल असं प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे। मूत्रपिंडाचं आरोग्य आणि आजारांविषयी जनजागृतीसाठी आज वर्ल्ड किडनी डे पाळला जातोय। किडनी म्हणजेच मूत्रपिंडाचं आरोग्य आणि त्याच्या सर्वसामान्य कार्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या रोगांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी मार्च महिन्याचा दुसरा गुरुवार वर्ल्ड किडनी डे म्हणून पाळला जातो. सर्वांसाठी मूत्रपिंडाचं आरोग्य ही यंदाची संकल्पना आहे. नवमतदारांसाठी मेरा पहला वोट देश के लिए हे मतदार जागरुकता अभियान सुरू आहे. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असतो. यावेळी पहिल्यांदा मतदान करणार असलेल्या नवमतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन अभिनेता सुबोध भावे यांनी केलंय.
भारतीय लोकशाहीतील सगळ्यात मोठा उत्सव लोकसभेच्या निवडणुका लवकरच जवळ येत आहेत आणि यावर्षी मला खात्री आहे की अनेक तरुण आणि तरुणी पहिल्यांदाच मतदान करणार असतील. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तुमचं नाव मतदार यादीत नोंदवलं जाणं आवश्यक आहे. त्यामुळे आजच तुम्ही लगेच निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती जा आणि नवीन मतदार म्हणून स्वतःची नाव नोंदणी करा, कारण या लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या उत्सवात तुमचा सहभाग असणं खूप महत्वाचं आहे. भारतीय लोकशाही चिरायू हो.
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं संस्थापक शरद पवार यांचं नाव आणि छायाचित्र वापरू नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. अजित पवार गट हा प्रचारासाठी शरद पवार यांचं छायाचित्र आणि नाव वापरत असल्याच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे निर्देश दिले. अजित पवार गट हा निवडणूक आल्यावर शरद पवार यांचं नाव वापरतो, मात्र निवडणूक नसताना त्यांना त्यांची गरज वाटत नाही. आता जर तुम्ही स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलंय तेच पुढे सुरू ठेवावं अशी टिप्पणीही न्यायालयानं केली. यासंदर्भात अजित पवार गटाला 2 दिवसात प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलं असून यासंदर्भातली पुढली सुनावणी 19 मार्चला होणार आहे. शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी काँग्रेस सरकारचे दरवाजे सदैव खुले असतील असं काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी म्हटलंय. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ते आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं एका जाहीर सभेत बोलत होते. इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांना जीएसटीमधून वगळणार असल्याचं तसंच पीक विमा योजनेची पुनर्रचना करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं. हमीभावाचा कायदा करावा या मागणीसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आणि रामलीला मैदानावर आंदोलन करत आहेत, मात्र मोदी सरकार त्यांची दखल घेत नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली. यावेळी व्यासपीठावर शरद पवार आणि संजय राऊत यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. अश्लील आणि असभ्य आशय प्रसारित केल्याबद्दल 18 ओटीटी मंचांवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं बंदी घातली आहे. तसंच या मंचांशी संबंधित 19 वेबसाईट्स, 10 ऍप्स आणि 57 सोशल मीडिया खाती भारतात सार्वजनिक वापरासाठी बंद केली आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान कायदा 2000च्या तरतुदींनुसार इतर मंत्रालयं, माध्यमं आणि मनोरंजन क्षेत्र तसंच महिला आणि बालहक्कांशी संबंधित तज्ञांशी सल्लामसलत करून मंत्रालयानं हा निर्णय घेतलाय. मुंबई संघानं आज पुन्हा एकदा रणजी करंडक जिंकला असून विदर्भ संघाचा 169 धावांनी पराभव केलाय. मुंबईनं विदर्भाला विजयासाठी 538 धावांचं आव्हान दिलं होतं, पण विदर्भाचा डाव 368 धावांवर आटपला. अमेरिकेच्या संसदेनं टिकटॉक ऍपवर बंदी घालण्याशी संबंधित ऐतिहासिक विधेयक पारित केलंय. या विधेयकानुसार टिकटॉक ऍप जर आपल्या बाईट डान्स या मूळच्या चीनी कंपनीपासून वेगळं झालं नाही तर त्यावर अमेरिकेत बंदी घातली जाऊ शकेल. 170 दशलक्ष अमेरिकी नागरिक टिकटॉकचा वापर करतात. जगातल्या सर्वात लोकप्रिय टिकटॉक या सोशल मीडिया व्यासपीठासाठी हा मोठा धक्का समजला जातोय. सीएए म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा हा नागरिकत्वाचे अधिकार देणारा असून कोणाचेही अधिकार काढून घेण्यासाठी केलेला नाही असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. एक देश एक निवडणूक समितीचा अहवाल राष्ट्रपतींना सादर. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं संस्थापक शरद पवार यांचं छायाचित्र वापरू नये असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईचा विदर्भावर 169 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.